बजेट 2019 काल डिक्लेअर झालं. सगळीकडे पेपर असेल, टीव्ही असेल, सगळीकडे फक्त आणि फक्त याच गोष्टींची चर्चा सुरू आहे. पण खरंच हे जे काही बजेट आहे त्याचा सामान्य माणसांच्या आयुष्यावर किती परिणाम होतो बरं? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्यासोबत आहे MH 935 मध्ये. वेलकम बॅक. आणि यावर्षीचं बजेट डिक्लेअर झालंय. काल सगळ्या गोष्टींची जी काही क्लॅरिटी आहे ती आपल्याला मिळाली. पण जे बजेट दरवर्षीच येतं, मोठ्या मोठ्या गाड्या ज्या आहेत, लक्झरियस गोष्टी ज्या आहेत, त्या बऱ्याचदा स्वस्त होतात, महाग होतात. पण जर का लक्झरियस गोष्टी स्वस्त होत असतील, महाग होत असतील, तर त्यांच्यावरती जे ऑलरेडी श्रीमंत आहेत त्यांच्यावरती काय फरक पडणार आहे ना? आपल्यासारख्या जे मिडल क्लास लोक आहेत, तुमच्या माझ्यासारखे, त्या सगळ्यांना कशाचा फरक पडतो? तर भाजीचा भाव किती आहे, पेट्रोल 2-3 रुपयांनी स्वस्त झालंय का, महाग झालंय का, किंवा मग रेट ऑफ इंटरेस्ट आपण लोन घेऊन सगळ्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये किती फरक पडलाय, या गोष्टींचा आपल्याला फरक पडतो. आजकाल असं होतंय की मतदानाच्या वेळेस प्रजा जी आहे ती अगदी राजा होते आणि बाकी वेळेस मग तिचा विचारच केला जात नाही. गरीब अजून गरीब होत आहेत, श्रीमंत अजून जास्त श्रीमंत होत आहेत. पण काल जे डिक्लेअर झालेलं बजेट आहे त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी फायदेशीर आहेत, कुठल्या चांगल्या नाही झाल्यात, आणि काय वाटतं तुम्हाला की हे जे बजेट आहे या बजेटचा आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यावरती किती फरक पडतो, कुठल्या कुठल्या गोष्टींना या बजेटमध्ये आपल्या बजेटमध्ये असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, सांगा बरं. डायल करा 9607007935 आणि सांगा या बजेटचा आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यावरती किती परिणाम होतो. पटकन कॉल करा, मी वाट बघते तुमच्या कॉलची, किंवा मग मेसेज करा. आज थोडासा माझ्या फोन लाईनमध्ये प्रॉब्लेम आहे. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.